साक्षी स्वयं कापड़ी गारहस्ते किदरेकनाथ सदृश वृद्धौ सोहम योगरतं कृतार्थचरितं वंदेह्यं माधवम्।
उपद्रष्टा अनुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मा इति च अपि युक्तः देहेस्मिन् पुरुषः परः। 13व्या अध्यायातला 22वा श्लोक आज आपण इथं पाहणार आहोत। उपद्रष्टा पुरुषाचं वर्णन, देहाच्या सापेक्ष असणारा जो पुरुष, प्रकृतीच्या सापेक्ष असणारा जो पुरुष, त्याचं वर्णन भगवंत करत आहेत। उपद्रष्टा अनुमंता, उपद्रष्टा म्हणजे साक्षी, सर्व साक्षी असा, अनुमंता म्हणजे अनुमोदन देणारा, ठीक चाललंय असं म्हणणारा, जे काही चाललेलं असेल त्याला मान डोलवणारा, भरता म्हणजे भरण पोषण करणारा, भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा, महेश्वरः म्हणजे ईश्वराचाही ईश्वर असणारा असा, परमात्मा इति च अपि युक्तः, हे जे सर्व उपद्रष्टा अनुमंता भरता भोक्ता महेश्वरः प्रकृतीच्या सापेक्ष जी परमात्म्याचीच रूप आहेत, या सर्वांना मिळून परमात्माच संबोधलं जातं। परमात्मा इति च अपि युक्तः देहेस्मिन् पुरुषः परः, या देहामध्ये असणारा पण देहाच्या पलीकडचा असा समजला जातो, असा या श्लोकाचा अर्थ आहे। परमात्मा याचा अर्थ सर्वव्यापी, अचिंत्य, अलक्ष, सर्वांतर्यामी, सर्व स्पर्शी, सच्चिदानंद, या जगताचं मूळ कारण असणारा असा, कदापि नाश न पावणारा, जन्म मरण रहित, हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा जर देहाच्या सापेक्ष देहात प्रतिबिंबित झालेला असा जर पाहायचा असेल तर कोणत्या गुणांनी किंवा कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। परमात्माच खरा पण देहाच्या ठिकाणी आश्रयाला येतो, देह आणि परमात्मा म्हणजे या ठिकाणी पुरुष असे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही कार्य संभवतं, कार्य घडतं, ज्याला देहाला प्रकृती असं या सांख्य तत्वज्ञानामध्ये म्हटलेलं आहे। देह मन बुद्धीला प्रकृती आणि पुरुष याची जर जोडगोळी निर्माण झाली तर कार्य संभवतं। एकटा परमात्मा अकर्ता अभोक्ता सर्वांपासून अलिप्त, हे जरी परमात्म्याचं थेट वर्णन झालं किंवा अत्यंत विशुद्ध असं वर्णन झालं तरी देखील सर्वसाधारणपणाने त्याला उपाधीच्या अंगाने ओळखलं जातं। उपाधीच्या अंगाने परमात्मा ओळखला जातो तेव्हा प्रकृतीच्या आत असणारा, प्रकृतीमध्ये निवास करणारा जो परमात्मा आहे, जो प्रकृतीच आपण असं समजतो आणि प्रकृतीच्या योगाने सुख दुःख भोगतो, मागच्या श्लोकात सांगितलं त्याप्रमाणे, तो परमात्मा कशा रीतीने ओळखला जाईल ते इथं सांगितलेलं आहे। तो उपद्रष्टा असतो, उपद्रष्टा म्हणजे बाजूला बसून पाहणारा. आपल्या घरामध्ये आजोबा पणजोबा असावेत की जे त्यांच्या खोलीमध्ये आहेत, बसून राहिलेले आहेत, ते व्यवहारामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालत नाहीत, पण आज्ञाधारक मुलं त्यांना येऊन सांगतात काय चाललंय काय नाही, त्यांना येऊन सांगतात, सुना त्यांना भेटून जातात, नातवंड बाहेर जाताना त्यांना नमस्कार करून जातात. ते कोणालाही कसलाही सल्ला देत नाहीत, कोणाच्याही व्यवहारात कसलीही ढवळाढवळ करत नाहीत. असे आजोबा हे आदर्श आजोबा आहेत. तुमच्या आमच्या घरात असे आजोबा असतीलच असं नाही. जर नातवाची ऍडमिशन असेल तर आजोबांचं ब्लड प्रेशर खालीवर होईल. आपल्या घरात जे आजोबा आहेत ते कदाचित असे असतील. स्वयंपाकघरात काय चाललेलं आहे, सुना आपल्या बायकोचं ऐकतायत का ऐकत नाहीत याचा कानोसा कदाचित आपल्या घरातले आजोबा घेत असतील आणि थोडेसे लुडबुडही करत असतील. आपल्या घरातले आजोबा कदाचित जास्त वेळ टीव्ही पुढे बसून असतील आणि त्यांना सांगायला लागत असेल की जरा टीव्ही बारीक करा किंवा बंद करा, आता मुलांच्या परीक्षा आहेत, आणि ते तुम्हाला म्हणत असतील की मी जर टीव्ही पाहिला नाही तर मी करायचं काय. पण अशी एक व्यक्ती, आदर्श व्यक्ती जी उपद्रष्टा आहे त्या व्यक्तीबद्दल चाललेलं आहे, अशी जर असेल एकदम बाजूला अलिप्त असणारी, अशी जी प्रत्यक्ष काही करत नाही काही करवत नाही, त्यांची प्रेरणा देखील प्रत्यक्ष कोणाला काही नाही, येऊन मुलं नमस्कार करून जातात की आज नवीन व्यवसाय सुरू करतोय, ते म्हणतात बरं आहे, याच्यावर त्यांना त्याच्यामध्ये रस नाही, ते केवळ बाजूला होऊन पाहत आहेत असे आजोबा. सर्व गोष्टींना साक्षी असणारे, देहामध्ये परमात्मा अशा रीतीने देखील राहतो. देह जी काही कर्म करेल त्या कर्मामध्ये तो अत्यंत साक्षी असा असतो. तुम्ही गेलात, फिरायला गेलात एखाद्या ठिकाणी, इच्छा झाली पाणीपुरी खाल्ली, आत तुमच्याच आत अशी एक जाणीव शक्ती आहे की जी उपद्रष्टा आहे, पाहते आहे. त्या पाणीपुरी खाण्याचा त्या आतल्या जाणीवेशी तसा काही, जाणीवेचा काही संबंध नाही, तो उपद्रष्टा आहे, पाहतो आहे, वेगळा आहे. तुम्ही लग्नाचं जेवायला गेलेले आहात, तो उपद्रष्टा आहे. पेपर वाचता आहात, तो उपद्रष्टा आहे, साक्षी आहे. असं एक चैतन्य तुमच्या आत आहे की जे चैतन्य प्रत्यक्षतः व्यवहारामध्ये विशेष उतरत नाहीये, असं जेव्हा चैतन्य काम करतं तेव्हा ते चैतन्य उपद्रष्टा स्वरूप असं असतं. परमात्मा देहाच्या सापेक्ष असणारा कधी कधी असा उपद्रष्टा असतो, केवळ पाहणारा असतो. तुमच्या घरात एक गोष्ट चाललेली आहे, तुमची मुलं ते करताहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये अनुकूलही नाही आणि प्रतिकूलही नाही, उपद्रष्ट आहात, केवळ पाहत आहात, काय त्यांना करायचं ते करू देत अशा भावनेमध्ये आहात. तुम्ही केवळ साक्षी आहात. तुमच्या घरात मोलकरीण आलेली आहे आणि तुमच्या घरातली जी भगिनी आहे ती मोलकरिणीशी बोलते आहे, तुम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, तुम्ही तुमच्या कामात आहात, तुम्हाला समजतं आहे की काहीतरी बोलणं चाललेलं आहे, तुम्ही उपद्रष्टा आहात. परमात्मा देहामध्ये म्हणजे पुरुष म्हणून जेव्हा देहामध्ये येतो तेव्हा तो कधी कधी उपद्रष्टा असतो, साक्षी असतो. ज्या काही घटना घडामोडी घडत असतात त्या घडामोडींचा तो पूर्ण साक्षी असतो, त्याच्यात उतरलेला नसतो. तर कधी कधी आतला पुरुष देहाच्या सापेक्ष असणारा, प्रकृतीच्या सापेक्ष असणारा, अनुमोदन देणारा होतो. तो आपला साक्षीभाव सोडून देतो आणि अनुमोदन देणारा होतो. विनोबा असं म्हणतात की दारात 12 दरम्यान एक याचक आला भिक्षा मागण्यासाठी म्हणून, आणि तुम्ही त्याला भिक्षा घातली तर तो आतून म्हणतो की शाबास, छान केलंस. तो अनुमोदन देतो. तुम्ही धाड दिशी दार आपटलत, त्याला हकलून दिलं, चांगला हाती पायी धड दिसतोस आणि भीक मागायची सवय लागलीय, जा काहीतरी कामधंदा करा म्हणून दार आपटून लावून घेतलं तुम्ही, तर आतून तुम्हाला कुठंतरी सांगतो की नाही चांगलं केलंस. तो अनुमोदन देणारा असतो तेव्हाच तुम्हाला चांगलं केलं अथवा न केलं हे तो सांगणारा असतो. प्रत्येक वेळेला तो अनुमोदनच देईल असं नाही. एक वृद्ध व्यक्ती आहे, रस्ता ओलांडून द्यायला तुम्ही मदत करत आहात, तुमच्या मनामध्ये खरंच चांगला भाव दाटून आलेला आहे, तेव्हा आतला पुरुष तुम्हाला अनुमोदन देत असतो म्हणून तो चांगला भाव दाटून येतो. खरंच एक पीडित मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही काही देणगी दिली, दान दिलं, तर तो आतून म्हणतो की भले शाबास. तुमच्याच आत असतो, देत तुम्ही असता पण तो अनुमोदन देखील देत असतो. तो म्हणतो की चांगलं केलंस. अशा वेळेला जो पुरुष आहे तो पुरुष जो उपद्रष्टा होता, जो साक्षी होता, तो त्या व्यवहारात उतरतो आणि सांगतो की तू चांगलं केलंस अथवा चांगलं केलं नाहीस. तो अनुमोदन देणारा असा होतो. तो भरता देखील होतो, भरण पोषण करणारा असा देखील होतो. प्रकृती आपलं आपण भरण पोषण कसं करू शकेल? पुरुष आपणच प्रकृती झालो असं समजत असल्यामुळं पुरुषाच्या शक्तीनी प्रकृती स्वतःचं भरण पोषण करत असते. भूक कोणाला लागते? जर प्रकृतीला म्हणजे पोटाला भूक लागली असं म्हटलं तर ते अत्यंत जड आहे. तिथं भूक लागली हे कोण सांगतं? आणि परमात्म्याला कधीच भूक लागत नाही. तो अभोक्ता आहे, अकर्ता आहे. प्रकृतीच्या ठिकाणी ही जी जाणीव निर्माण होते, तहान लागली, भूक लागली, झोप आली, ही जाणीव देणारा देखील आत पुरुष आहे म्हणून ही जाणीव आहे. तो पुरुषच या प्रकारची जाणीव देत असतो आणि या जाणीवेमुळे प्रकृतीचं भरण पोषण होत असतं, देहाचं भरण पोषण होत असतं. मी असा विनोद वाचलेला होता की एक खूपच त्या मनाने ती खुर्ची अगदी नॉर्मल साईजची दाखवली आणि माणूस तर फार मोठा, एका गोल टेबलावर हॉटेल मध्ये बसलेला, टेबलाच्या बाजूला बसलेला, आणि तो सांगतो आहे की 4 प्लेट मिसळ, बरीच ऑर्डर, 2 दही वडे, काय आता जे पदार्थ असतील तुम्ही समजून घ्या. असे 4-5 पदार्थ सांगतो आणि सर्वात शेवटी सांगतो की एक हवाबाण हरडेची बाटली. तो आतला पुरुष भरण पोषण करतो आहे, सर्वांचं करतो आहे. तो जसं मुंगीचं करतो आहे तसंच हत्तीचं देखील करतो आहे. एवढासा मुंगीचा देह, पण आतला पुरुष भरण पोषण करतो आहे म्हणून ती तुरुतुरु तुरुतुरु चालते. आणि एवढा मोठा अवाढव्य देह हत्तीचा सहज इकडून तिकडे जातो. एरवी प्रत्येक वेळेला क्रेन बोलवायला लागेल, कठीण आहे एवढं मोठं शरीर घेऊन जाणं, पण त्याला काहीच कठीण नाही. तो आत असणारा पुरुष जो उपद्रष्ट आहे, अनुमंत आहे, तोच भरता होतो, तोच भरण पोषण करणारा होतो. जेव्हा त्याला असं समजतं की तिथं हिरवं गवत आहे, त्यावेळेला एवढा मोठा देह घेऊन तो हत्ती देखील त्या ठिकाणी जातो आणि गवत खातो. म्हणून पुरुषच पण कधी साक्षी म्हणून वर्तन करतो, कधी अनुमोदन देणारा होतो, चांगलं केलंस म्हणतो, कधी चांगलं नाही केलंस असं देखील म्हणतो. काही काही व्यवहारांची रुखरुख आपल्याला लागते, आपल्याला असं वाटतं की आपलं बोलणं चुकलं, आपण असं बोलायला नको होतं. हे आतून सांगणारा पुरुष असतो, चांगलं केलंस सांगणारा पुरुष असतो. तो भरण पोषण करत असतो वेळच्या वेळेला, प्रकृतीला तो सांभाळतो. जर डोकं दुखत असेल तर तो असं म्हणत नाही की डोकं दुखते माझा आणि प्रकृतीचा काही संबंध नाही, दुखू देत काय दुखायचं असेल ते. मी अत्यंत असंग, अलिप्त, निर्लिप्त, तो उठतो, एक गोळी घेतो, पाण्याबरोबर गोळी घेतो आणि थोड्या वेळाने आराम पावतो. याचं कारण तो प्रकृतीस्थ झालेला आहे. मागच्या श्लोकात सांगितलं तसं प्रकृतीच मी असं तो मानत असल्यामुळं तो सतत सातत्याने साक्षीभावामध्ये राहत नाही. तो अनुमोदन देणारा होतो, तो भरता होतो, भरण पोषण करणारा होतो, तसंच तोच भोक्ता देखील होतो. तोच सर्व भोग भोगत असतो, त्याच्याशिवाय कोणीही दुसरा भोग भोगणारा उपस्थित नसतो, तोच असतो. प्रकृतीशी तादात्म्य पावतो आणि भोग खरं म्हणजे तो भोगतो अशी त्याची भावना असते. ही देखील एक विलक्षण गोष्ट आहे. तो प्रकृतीशी एकरूप झाल्यामुळं तो खरंच भोग भोगणारा होतो. मग त्या भोगापासून सुख दुःख देखील त्यालाच होतात. तोच जीवबंधनामध्ये सापडतो आणि या जीवबंधनामध्ये सापडून पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू अशा चक्रामध्ये तोच सापडतो. प्रकृतीतून सुटून जाते त्यावेळची प्रकृती, त्या जन्माची प्रकृती, ती निघून जाते, ती संपून जाते, तिला जाळून टाकलं जातं, पुरून टाकलं जातं. पण तो मात्र सगळं घेऊन बाहेर पडतो, कारण तो भोगता या भावनेमध्ये असतो, भोगता या भूमिकेमध्ये असतो. सुख दुःखांचे भोग आपण भोगतो अशी त्याची भावना असते, त्याच्याखेरीज दुसरा कोणी भोगत नाही. इंद्रियांची सुख देखील तत्वत त्यालाच होत असतात. इंद्रिय वेगळी वेगळी आहेत आणि त्यांचे विषय वेगळे आहेत. डोळ्याचे विषय वेगळे आहेत, कानाचे विषय वेगळे आहेत. घ्राणाचा विषय वेगळा आहे. प्रत्येक इंद्रिय आणि त्या त्या इंद्रियांचे वेगळे वेगळे विषय असं असताना हा भोक्ता झालेला तो मात्र एकच असतो. जो डोळ्याकरवी भोग भोगतो तोच कानांकरवी देखील भोग भोगतो. डोळ्याचे विषय आणि कानाचे विषय जरी वेगळे असले तरी देखील भोगणारा संवित, ज्ञाता, ज्ञातृत्व शक्ती म्हणून ओळखला जाणारा एकच असतो, तो पुरुष असतो देहामध्ये प्रकृतीच्या सापेक्ष. आणि तो सगळे भोग भोगत असतो. आणि जेव्हा तो जागृत असतो तेव्हा जसे तो भोग भोगतो तसाच सुषुप्ती काळी देखील भोग भोगणारा तोच असतो आणि स्वप्नावस्थेमध्ये देखील भोग भोगणारा तोच असतो. स्वप्नामध्ये दुःख होतं, स्वप्नामध्ये भीती वाटते, स्वप्नामध्ये आनंद होतो, स्वप्नामध्ये महोत्सव चाललेला असतो. कोणतीही स्वप्न कधीही पडतात आणि त्यावेळेला ती खरी वाटतात. जसं परीक्षा चाललेली आहे असं स्वप्न कोणत्याही वयाच्या माणसाला पडतं. आपण विद्यार्थी आहोत, परीक्षा चाललेली आहे, आपला अभ्यास नीट झालेला नाहीये, आपलं कठीण आहे आणि जो भोग भोगणारा असतो त्यावेळेला सुख दुःखाचे तो संवित ज्ञाता ज्ञातृत्व शक्ती आत्मशक्ती हीच भोग भोगणारी असते स्वप्नामध्ये देखील जागृतीमध्ये देखील आणि सुषुप्तीमध्ये देखील. चांगलं गोड जेवण झालेलं आहे, आमरस पुरी कांद्याची भजी आमच्याकडे झालेलं नाहीये बरं का अजून, अशा प्रकारचं जेवण. आणि जेवण अंगावर आलं चांगला झोपला, झोपेत वेळ कसा गेला ते कळलं देखील नाही. चांगला दीड दोन अडीच तासांनी जागा झाला, बारीक घाम आलेला होता सगळीकडे, बरं वाटत होतं. तो म्हणतो की काय छान झोप लागली, किती सुखाने मी झोपलो, मला काही कळलं नाही. खूप छान झोप लागली आणि मला काही कळलं नाही हे समजणारा कोणीतरी तिथं जागा होता, त्यांनी या सुखाचा देखील भोग घेतला. आपण आपल्याला जी स्मृती होते ती स्मृती गतभोगांचीच स्मृती होते. जो भोग घेतला नाही त्याची स्मृती कधी होत नाही. म्हणून झोपेमुळे सुख मिळालं त्याची स्मृती जाग झाल्यावर देखील आपल्याला जाणवते. याचं कारण कोणीतरी त्यावेळेला जागा होता. हा जो जागा होता तो संवित ज्ञातृत्व शक्ती असणारा पुरुष होता, तो भोगता होता. आणि आज जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये जो भोग घेणारा आहे तोच काल भोग घेणारा होता, तोच परवा भोग घेणारा होता, तोच मागच्या आठवड्यामध्ये होता, तोच मागच्या महिन्यांमध्ये अनेक महिन्यांमध्ये मागच्या वर्षांमध्ये अनेक वर्षांमध्ये आणि तोच उद्या परवा पुढचे आठवडे महिने आणि पुढची सगळी वर्ष भोग घेणारा आहे. तो भोगता एकच आहे. आणि हा देह जेव्हा नव्हता तेव्हा देखील भोग घेणारा तोच होता. आणि हा देह जेव्हा जाईल तेव्हा भोग घेणारा तोच असेल. यांच्या देहाच्या अंगाने तोच भोग घेतो, यांच्या देहाच्या अंगाने तोच भोग घेतो. सर्वांच्या ठिकाणी असणारी ज्ञातृशक्ती ज्ञातृत्व शक्ती एकच आहे, पुरुष एकच आहे. क्षेत्रज्ञं चापिमाम विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये असणारा क्षेत्रज्ञ हा एकच आहे, तो परमात्मा या नावाने ओळखला जातो. त्यामुळे एक देह नसेल तेव्हा देखील भोग घेण्याचं काम चालू असेल, दुसऱ्या देहाच्या अंगाने चालू असेल आणि त्या देहामध्ये असणारा जो भोगता आहे तोही पुरुषच आहे, परमात्माच आहे. देहाच्या सापेक्ष प्रकृतीच्या सापेक्ष तो पुरुष या नावाने ओळखला जातो, तो भोगता आहे. तो जसा भुक्ता आहे तसा त्याला महेश्वर असं म्हटलेलं आहे. महेश्वर याचा अर्थ महान ईश्वर. या ठिकाणी महेश्वर याचा अर्थ देहाच्या सापेक्ष जर पाहायचं झालं तर इंद्रिय मन बुद्धी संपत्ती जी काही आपली असेल ती घर दार या सर्वांचा स्वामी आपल्या स्वतःला समजणारा असा. बाकी महेश्वर म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर भगवान शंकर येतात, ते तर त्यांच्या जागी आहेत. पण आपल्या देहाच्या सापेक्ष जर सगळ्या गोष्टी आपल्या देहाच्या चाललेल्या आहेत, तर आपल्या देहाच्या सापेक्ष या ज्या सगळ्या शक्ती आहेत, सगळी इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, जे देहाचं ज्याला पझेशन असं म्हणतात, अशा सगळ्या गोष्टी, माझी पत्नी, माझा पती, माझी मुलं, माझी नातवंड, माझं घर, माझा धंदा, माझा बँक बॅलन्स, या सगळ्यांचा स्वामी महान ईश्वर देखील तोच होतो. आपल्या देहामध्ये असणारा पुरुष हाच या सगळ्या भूमिका बजावत असतो. उपद्रष्टा अनुमंताच भरता भोक्ता महेश्वरा. तो भरता, तो भोक्ता, तो महान ईश्वर या देहाच्या सापेक्ष असा असतो. परमात्मा इतिच अपि युक्तः. त्याला परमात्मा असंच संबोधलं जातं. तो जेव्हा यांच्यामध्ये देह, मन आणि बुद्धीमध्ये पुरुष या नात्यांनी काम करायला येतो, तेव्हा तो एवढ्या भूमिकांमध्ये असतो. पण त्याच्या बाहेर त्याचं जे एक निरपेक्ष स्थान आहे, ते मात्र परमात्मा असंच आहे. परमात्मा इतिच अपि युक्तः देहेस्मिन पुरुष परहा. या देहामध्ये पण देहाच्या पलीकडचा असा ओळखला जाणारा असा परमात्माच एवढ्या सगळ्या भूमिका करत असतो. एका बाजूनी जर पाहायचं झालं तर तो दुरून जवळजवळ असा पाहता येतो. तो कधीतरी उपद्रष्टा असतो, कशाशी संबंध नाही असा असतो. जो अत्यंत अलिप्त असतो तोच अनुमोदन देणारा होतो, देहाच्या जवळ येतो आणि देहाच्या सगळ्या कर्मांचा अनुमोदक तो होतो. मनाच्या कर्मांचाही अनुमोदक होतो, बुद्धीच्या कर्मांचा देखील अनुमोदक होतो. तोच भोक्ता होऊन या देहाचं भरण पोषण करणारा होतो. तो परमात्मा जो उपद्रष्टा होता, काही संबंध नाही इतका दूर होता, तो अनुमोदन करता होतो, त्याच्याही पेक्षा जवळ येतो आणि त्याच्याही पेक्षा जवळ येऊन तो भरता होतो, प्रत्यक्ष भरण पोषण करणारा असा होतो. आणि जेव्हा तो भरता ही भूमिका विसरतो, काही विकृतीमुळे जर विसरली गेली तर त्या माणसाचं कठीण होतं. सांगायला लागतं की अहो तुमचं जेवण झालेलं नाहीये, जेवा. ते म्हणतात की आत्ता तर जेवलो. वाद घालायला लागतो घरातल्या अशा वृद्ध वयस्कर माणसाशी की अहो जेवलेलं नाही आत, थोडं खाऊन घ्या. त्याला आपल्या स्वतःचं भरण पोषण देखील कळत नाही. असा परमात्मा जेव्हा देहात येतो तेव्हा त्या देहाचं काही बरोबर नसतं, खरं नसतं. किंवा दुसऱ्याही अंगाने तो आपलं अनहित करणारा असतो. आत्ता जेवण झालंय, उठला आणि मित्र आले, तेही वयस्कर, आणि सांगतो आहे की माझं या घरात वेळेवर जेवण होत नाही, कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही, सकाळपासून मी काही खाल्लेलं नाही. आणि मग कोणीतरी ऐकतं आणि म्हणतं की अहो यांना हल्ली आठवत नाही, आत्ता तर जेवून उठले आणि हे असं म्हणतायत. पण बऱ्याच वेळेला, सर्व वेळेला तो भरता असतो, तो भरण पोषण करणारा असतो. म्हणून प्रकृती राहते, तो अजून जवळ येतो आणि मग तो भोगता देखील होतो. सर्व इंद्रियांच्या अंगाने भोग घेत असतो आणि किती सुंदर भोग घेतो. त्या भोगामध्ये देखील तो अगदी रमून जातो, मजा येते भोग भोगत असताना. जेवण झाल्यानंतर पानपट्टी खाण्यात कशी मजा येते, अनेक प्रकारचे भोग असे मौजेने तो भोगत असतो. नवे कपडे घातल्यानंतर त्याला किती आनंद होतो तो पाहतो आरशात, असा पाहतो असा पाहतो असा पाहतो. इकडची बाजू तर सगळ्या बाजूनी, इकडून इकडून सगळ्या बाजूनी आरशात पाहून घेते. या भोगांमध्ये तो खूप रममाण देखील होतो. जो अगदी उपद्रष्टा असतो, कसला संबंध नाही, इतका दूर असतो, तो अगदी निकट निकटतम असा येतो, तोच भोगता होतो. तोच या ज्या सगळ्या गोष्टी आहेत प्रकृतीच्या, या सगळ्या गोष्टींचा स्वामी तोच असतो, तोच आपल्या स्वतःला स्वामी समजत असतो. अशा रीतीने दुरून जवळ 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 आणि अगदी मीच या सर्वांचा धनी आहे या भूमिकेमध्ये तो येतो. अशा रीतीने दूर राहून अत्यंत जवळ येणारा असा, पण देहाच्या पलीकडे असणारा असा, देहाच्या निरपेक्ष भावनेमध्ये जो परमात्मा म्हणून ओळखला जातो असा, एका बाजूने या तऱ्हेने समजून घेणं आणि दुसऱ्या बाजूने जो देह मन बुद्धी इंद्रिय यांचा स्वामी आहे मी, तोच भोगता आहे, तोच भोगणारा आहे. इंद्रिय भोगणारी नाहीयेत, इथं जिभेचा संबंध नाहीये, माझा संबंध आहे असं जाणणारा, आणि मग तोच भरण पोषण करतो असा, जो भरता आहे तोच भरण पोषण करणारा, मीच या प्रकृतीला सांभाळतो आहे अशी भूमिका घेणारा, तोच अनुमंता होऊन राहणारा, त्याला समजतं की मीच अनुमोदन देणारा असतो, आणि जेव्हा त्याला समजतं की मीच उपद्रष्टा आहे, सर्व साक्षी आहे, अशा रीतीने जवळून दूर साक्षी भावनेपर्यंत जाऊन परमात्म्याशी एकरूपता साधणारा देखील परमात्माच असतो, देहामध्ये असणारा. दुरून जवळ येण्याची प्रक्रिया आणि जवळून दूर जाण्याची प्रक्रिया, या दोन्ही प्रक्रियांचा अभ्यास एकाच वेळेला करण्याची आवश्यकता असते. विनोबा या गोष्टीला व्यतिहार असं म्हणतात. उलट सुलट अंगानी त्याचीच भावना करणं, तो परमात्माच उपद्रष्ट आहे, दूर आहे, अनुमंता आहे, अजून जवळ आला, भरता आहे, अजून जवळ आला, भोगता आहे, अजून जवळ आला, महेश्वर हा या सगळ्याचा स्वामी म्हणजे मीच की, अशा रीतीने परमात्माच या सर्व भोगांचा स्वामी मीच या भूमिकेमध्ये येऊन परमात्म्याला समजून घेणं, आणि दुसऱ्या बाजूनी मीच जो देह इंद्रियांचा स्वामी आहे तो क्रमाने भोगता भरता, त्याच्याही पलीकडे जाऊन अनुमंता आणि सर्व साक्षी असा होणं, आणि हा सर्व साक्षीच परमात्मा आहे हे जाणून घेणं. म्हणून शास्त्रांनी देखील असे उलट सुलट मार्ग नेहमीच सांगितलेले आहेत. जसं सोहम हंसहा, तोच मी आहे, मीच तो आहे. जवळून दूर दूरून जवळ अशा प्रकारे शास्त्र नेहमीच उपदेश करतं. शास्त्रामध्ये ही जी वचन आहेत तत् त्वमेव त्वमेव तत् ते जे आहे ते तूच आहेस आणि तू तेच आहेस. योहम सो असौ यो असौ सोहम अशा प्रकारची वचन दुरून जवळ आणि जवळून दूर. परमात्मा इतिच अपि युक्तः देहेस्मिन पुरुष परः या देहामध्ये राहून पुरुष या नावानी ओळखला जाणारा पण खरं म्हणजे पर असणारा पलीकडचा असणारा परमात्माच हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा बोथंबा या प्रकृती पृथ्वी नभा तेतुला पाडू हा म्हणजे पुरुष. प्रकृती माझी उभा प्रकृतीमध्येच स्थित असणारा असा. जर जेव्हा प्रकृतीमध्ये तो स्थित नसतो तेव्हा त्या प्रकृतीला प्रेतवत समजलं जातं पार्थिव समजलं जातं त्याच्यामध्ये पुरुष आहे म्हणून त्या प्रकृतीला किंमत आहे. त्या पुरुषाच्या अस्तित्वाची एवढी खूण एवढा पुरावा देखील पुरेसा आहे तो पुरुष आहे असं समजायला. एरवी हा हात इथून उचलायची सोय नाही आणि अधांतरी असण्याची तर मुळीच सोय नाही. हात अधांतरी असणं ही जगतामध्ये खरं म्हणजे चमत्कारिकच गोष्ट आहे. कधी एखादा लाकडाचा ओंडका अधांतरी तुम्ही पाहिलेला आहे? तितकाच निर्जीव असणारा हा हात अधांतरी कसा राहू शकतो? या चेतनेच्या योगानी पुरुषाच्या योगानी तो सगळ्या क्रिया करत असतो. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा बोथंबा जुईच्या वेलाला जसा बोथंबा म्हणजे टेका दिलेला असतो एक काठी वगैरे अशी रोवून त्याच्या अनुरोधाने जुईचा वेल जसा वर न्यावा त्या टेक्याचा तसा त्या जुईच्या वेलाशी काही संबंध नसतो काहीच नाही. त्याला माहीत देखील नसतं की आपण या जुईच्या वेलाला काही आधार होऊन राहिलेलो आहोत काहीच माहीत नसतं. तो कोणीतरी रोवलेला असतो खोवलेला असतो आणि काम झालेलं असतं जुईचं काम झालेलं असतं. जुई त्याच्यावरून वाढत असते फोफावत असते. तशा प्रकारे हा पुरुष प्रकृतीला टेका दिलेला म्हणून राहिलेला खरा. या प्रकृती पृथ्वी नभा तेतुला पाडू म्हणून या प्रकृतीबरोबर त्या पुरुषाचा पृथ्वी आणि आकाश यांचा जेवढा संबंध आहे तेवढा संबंध आहे म्हणजे संबंध नाही काहीही संबंध नाही. पुरुषाचा आणि प्रकृतीचा तसा संबंध काहीही नाही. केवळ पुरुषाच्या म्हणजे शुद्ध जाणीव शक्तीच्या अधिष्ठानावर प्रकृती काम करते. जुई जैसा बोथंबा जुईचा वेल जसा त्या दांडक्याच्या लाकडाच्या आधाराने उभा असतो पण जुईच्या पक्षी तो आधार असतो. ते जे दांडकं असतं त्याच्या अंगाने त्यांनी काही केलेलं नसतं. पण तो पुरुष आहे म्हणून त्याच्या मुळे ही प्रकृती सगळ्या प्रकारचं काम करते. एवढंच नव्हे तर पुरुषाला इतकं भुलवते की पुरुष आपल्या स्वतःला प्रकृतीच समजायला लागतो. मी म्हणजे देह मी म्हणजे मन मी म्हणजे बुद्धी. जर माझ्या मनाच्या विरुद्ध काही चाललेलं असेल तर माझ्या विरुद्ध चाललेलं आहे असा अर्थ घेतो. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी प्रकृतिरूपी सरितेच्या नदीच्या तटाच्या बाजूला काठावर मेरू होय हा किरीटी, हा एखाद्या पर्वतासारखा मेरू सारखा असतो की ज्याला वळसा घालून ती नदी जावी. तसं पाहिलं तर त्या नदीचा आणि त्या मेरू पर्वताचा काही संबंध नसावा, पण ते एकत्र दिसताहेत हेही तितकंच खरं आहे. प्रकृती सरितेच्या तटी मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. तो मेरू पर्वत त्या नदीमध्ये स्पष्ट दिसतो, प्रतिबिंबित होतो. परी लोटी लोटो नेणे, पण एवढं प्रतिबिंब पडलेलं असताना आणि पाण्याचा एवढा वेग असताना तो मेरू काही ढकलला जात नाही, तो आपला आहे तिथंच राहतो. एवढा पाण्याचा प्रचंड वेग असताना आणि तो मेरू पर्वत प्रतिबिंबित होत असताना खरं म्हणजे त्या वेगात तो वाहून जायला पाहिजे, पण त्यांचा संबंधच नसल्यामुळं परी लोटी लोटो नेणे, त्या प्रवाहानी तो वाहून नेला जात नाही. प्रकृती होय जाये हा तो असतुची आहे. प्रकृती होते जाते हा कायम आहेच आहे असा. म्हणून आ ब्रह्माचे होये शासन हा, म्हणून माशीपासून आ ब्रह्म, अगदी कीटकापासून आधी ब्रह्मा करूनी शेवट मशक धरूनी, ब्रह्मदेवापासून एखाद्या मुंगीपर्यंत, माशीपर्यंत, कीटकापर्यंत, म्हणून आ ब्रह्माचे होये शासन हा, म्हणून हा शास्ता होतो आ ब्रह्माचा. प्रत्येकाचा अंतर्यामी असतो आणि न करता देखील शासन करतो, तो आहे म्हणून देह काम करत असतो. जसं मुंगीही पळते आणि हत्तीही चालतो. प्रकृती येणे जीए हा आहे म्हणून प्रकृती जिवंत असते. याची या सत्ता जगविये, याच्या सत्तेवर जग निर्माण होतं. या लागी ये वर येतू हा, आणि याच्या सत्तेवर प्रकृती आपली आपणच वीत असते, पण याची सत्ता असल्यामुळं या लागी ये वर येतू हा, जग वारंवार उत्पन्न होत असल्यामुळं याच्या अधिष्ठानावर या प्रकृती करता या पुरुषाला वर येतू म्हणजे पती भरता असं म्हटलं जातं. एरवी हा भरता वगैरे काही नाही, हा केवळ असतो, पण हा प्रकृतीचा पती आहे असं समजलं जातं. अनंते काळे किरीटी जिया मिळती या सृष्टी, तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. अनंत काळापासून जेवढ्या जेवढ्या सृष्टी निर्माण झाल्या, नाहीशा झाल्या, सृष्टीचं होणं जाणं अव्याहत चालू आहे. तिया रिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी, जेव्हा सगळ्या सृष्टी नाश पावतात तेव्हा या प्रकृतीच्या पोटामध्ये, या पुरुषाच्या पोटामध्ये, प्रकृतीच्या नव्हे पुरुषाच्या पोटामध्ये हे सर्व, ही सर्व सृष्टी लीन होऊन जाते. हा महत ब्रह्म गोसावी, ब्रह्म गोळ चालवी लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते. हा पुरुष खरं म्हणजे महत ब्रह्म गोसावी, महत ब्रह्माचा स्वामी, गोसावी म्हणजे मालक, ब्रह्म गोळ चालवी सर्व जगत याच्यामुळं चलन वलन करत असतं. अपारपणे मवी प्रपंचाते, आणि अत्यंत व्यापकपणाने हा प्रपंच चालवतो. मवी म्हणजे अजमावतो, माप घेतो, सर्व अंगानी प्रपंचाचा हा माप घेतो. केवळ मनुष्य मात्रांकरताच नाही तर सर्व जीवसृष्टी करता, सर्व चेतन अचेतन सर्व विश्वाकरता हा पुरुषच कारण आहे. पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी बोलीजे ते अवधारी यया तेची। या देहाच्या आत परमात्मा या नावानी यालाच ओळखलं जातं। या पुरुषाला जेव्हा बोध होतो तेव्हा हा पुरुषच परमात्मा या नावानी ओळखला जातो, संबोधला जातो। अगा प्रकृती परवता एकू आथी पंडुसुता, प्रकृतीच्या पलीकडचा एक जो आहे असं म्हटलं जातं। ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै, प्रकृतीच्या पलीकडचा कोणीतरी एक आहे जो अस्तित्वगत आहे, शुद्ध जाणीव रूप असा आहे, असा एक जो प्रवाद आहे तो प्रवाद यालाच उद्देशून आहे। हा जो पुरुष आहे तोच परमात्मा आहे आणि हाच या प्रकृतीच्या अंतर्गत पण प्रकृतीच्या पलीकडचा म्हणून ओळखला जाणारा असा प्रवाद यालाच धरून आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अतिशय सुंदर असं निरूपण। य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतींच गुणैसह सर्वथा वर्तमानोपी नस भूयो भी जायते। पुढच्या वेळेस बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी हरी हरी। ज्ञानोबा माउली बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह।